अंबीरराव मोहिते. मोहितेंच्या घराण्यातील रतोजी मोहिते खूप पराक्रमी होते. निजामशाहीतील त्यांच्या मर्दुमकीमुळे त्यांना बाजी या किताबाने गौरविले होते. रतोजींना दोन मुले होती, संभाजी व तुकोजी. यातील तिकोजींनी दोन मुले आणि एक मुलगी होती, संभाजी धाराजी आणि तुकाबाई. शहाजी राजांचे भोसले घराणे म्हणजे कर्तबगार. मोहिते घराण्याचा भोसले घराण्याशी पहिला संबंध तेव्हा आला जेव्हा संभाजी व धाराजी मोहिते यांनी शहाजी राजांच्या सेनेमध्ये प्रवेश केला. या दोघांनी शहाजी राजांच्या अनेक मोहिमा यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान केले. संभाजींना तीन मुलं आणि दोन मुली होत्या, हरिफराव, हंसाजी, शंकरजी, सोयराबाई आणि अण्णूबाई. यातील हंसाजी म्हणजेच हंबीरराव. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला होता. संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला व भोसले आणि मोहिते घराणे कधीही न तुटणाऱ्या नात्यात बांधले गेले. हंबीरराव मोहिते यांना आपल्या कर्तबगार घराण्याचा वारसा लाभल्याने आपल्या पूर्वजाप्रमाणे ते अतिशय शूर होते. कोणत्याही संकटाला निधड्या छातीने समोर जाणे हे त्यांचे वैशिष्ट्य. हंबीररावांना उत्तम प्रतीचं लष्करी शिक्षण मिळालं होतं. सचोटी, प्रामाणिकपणा व स्वामीनिष्ठा हे गुण त्यांच्यात उपजतच होते. हंसाजी उर्फ हंबीरराव खूप सुज्ञ, चौकस वृत्तीचे, धीराचे आणि पराक्रमी गडी होते. प्रथम हंबीरराव शिवाजी महाराजांच्या सेनामध्ये सेनानी म्हणून कार्य करत होते. राजांची तीक्ष्ण नजरेतून हंबीररावांचे गुण सुटणे शक्य नव्हते. त्यांनी त्यांच्यातील गुणवत्ता हेरली. स्वराज्य बांधणीसाठी त्यांना अशीच माणसे हवी होती. हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे त्यांची तलवार. प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात मातेसमोर ही तलवार विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफजलखानासोबत झालेल्या लढाईत हंबीररावांनी गाजविलेला पराक्रम होय. शिवाजी महाराजांनी एक प्रथा चालू केली होती, जर एखाद्या मावळ्याने एकाच लढाईत 100 शत्रूंना कंठस्थान घातले तर त्याच्या तलवारीवर चांदणीच्या आकाराचा एक शिक्का उमटवला जायचा. हंबीररावांच्या तलवारीवर 6 शिक्के आहेत. याचा अर्थ असा की अफजलखानासोबत लढाईत त्यांनी 600 शत्रूंना मारले. असा पराक्रम इतर कोणीही गाजविल्याचे ऐकिवात नाही. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोलखानाविरुद्धच्या लढाईत प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सेनापतीची जागा रिकामी झाली. ज्या लढाईत प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले त्याच लढाईत हंबीरराव मोहितेंनी पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवीत शत्रू सेनेचा पराभव केला. त्यांचा हा पराक्रम पाहून रिकामी झालेल्या सेनापतीच्या जागी प्रतापरावांसारखाच निधड्या छातीचा वीर असावा म्हणून शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहितेंची निवड केली. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. हंबीरराव मोहिते अष्टप्रधान मंडळातील हिंदी स्वराज्याचे पहिले सरसेनापती. हंबीरराव मोहिते मोहिमेला निघाले की त्यांचा आवेश काही औरच असायचा. रणांगणावर कोणत्याही प्रकारची खाई किंवा वेडसाहस करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. नियोजनबद्ध मोहिमेमुळे त्यांच्या मोहिमेत मोठी चूक होत नसे. मोहीम आणि हंबीररावांचं नातं शौर्याच्या बळकट धाग्यांनी बांधलेलं होतं. हंबीररावांना स्वतःवर विश्वास होता पण आपल्या मराठी सैनिकांवर सुद्धा होता. त्याच विश्वासावर सरसेनापती झाल्यावर हंबीररावांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी वाढली होती. अशावेळी हंबीरराव मोहितेंसारख्या खंडा सेनापतीने महाराजांना पुरोपदी साथ दिली. हंबीररावांनी पहिले लक्ष केले मुघल सरदार दिलेर खान व बहादूर खान यांना. त्यांच्या छावण्यावर जबरदस्त प्रहार करून हंबीररावांच्या सैन्याने त्यांना सोळोखी पोळो करून सोडले. नंतर त्यांनी खानदेश, गुजरात, बुऱ्हाणपूरपर्यंत मजल मारीत मुघलांना चांगला शहर दिला. सरसेनापती स्वत स्वीकारल्यापासून उसंत न घेता हंबीररावांनी मोहिमावर मोहिमा काढून चहूबाजूंना स्वराज्याची पताका फडकावीत होते व स्वराज्याचा दबदबा वाढत होता. मुघलच नव्हे तर आदिलशाहीलाही त्यांचा जबरदस्त दणका दिला. कर्नाटकातील कोप्पल येथील जनतेने शिवाजी महाराजांना मियाना बंधूंच्या जुलमी कारवाबद्दल सांगून त्यातून सुटका करून जनतेला वाचवण्याची विनंती केली. राजांनी मियाने बंधूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी हंबीररावांवर सोपवली. हंबीररावांनी मियाने बंधूंचा प्रचंड पराभव करून तेथील जनतेला स्वराज्याच्या छत्रछायाखाली आणले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची धुरा संभाजी महाराजांकडे येणार होती, परंतु महाराजांच्या प्रधानमंडळाला हे रुचलं नाही. याच कारणामुळे मोरोपंत व अण्णाजी पंत यांनी 21 एप्रिल 1680 या दिवशी संभाजीराजांचे धाकटे बंधू राजाराम यांना सिंहासनावर बसवले. या कटाचा सुगावा हंबीररावांना लागला, पण त्यांनी संभाजी महाराजांना पाठिंबा दिला. त्यांनीच मोरपंत, प्रल्हाद पंत आणि अण्णाजी पंत यांना कैद करून संभाजीराजांसमोर उभे केले आणि अखेर संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. शंभूराजांना दिलेला पाठिंबा हंबीररावांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच काढला नाही. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा वारू चौफेर उधळण्यासाठी हंबीरराव सज्ज झाले. हंबीररावांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांमध्ये त्यांनी केलेली बुऱ्हाणपूरची लूट महत्त्वाची मानली जाते. रामसेच्या किल्ल्याची लढाई ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली लढाई होय. या लढाईत हंबीररावांनी वेढा देऊन बसलेल्या शहाबुद्दीन खानाला चांगलीच अद्दल घडवली. हंबीररावांची शेवटची लढाई मुघल सरदार सर्जा खान विरुद्धची लढाई होय. या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला, पण आपल्या कर्तृत्वाला साजेसे शौर्य गाजवताना तोफेचा गोळा लागून सरसेनापती हंबीरराव धारातीर्थी पडले. हंबीररावांच्या शौर्याने संभाजीराजांभोवती एक संरक्षक कवच उभे केले होते. आपल्या सरसेनापती पदाला साधेशी कामगिरी करून दाखवीत हंबीररावांनी शिवाजी महाराजांनी त्यांची केलेली निवड सार्थ करून दाखवली. सरसेनापती हंबीररावांना शतशहा प्रणाम.